नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. छत्रपती संभाजीनगरच्या महापौरपदी भाजपचे समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आज ही निवडणूक झाली. यावेळी राजूरकर यांना 70 तर MIMचे उमेदवार अशोक हिवराळे यांना 33 मतं मिळाली. त्यामुळे राजूरकर यांची महापौरपदी निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहिले. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. या परीक्षेसाठी राज्यातून 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 18 मार्चपर्यंत राज्यातल्या 9 विभागीय मंडळात ही परीक्षा होणार आहे. बीड जिल्ह्यात 45,000 विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ठिकठिकाणी CCTV आणि ड्रोनद्वारेही तपासणी केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आजही सदनाचं कामकाज बाधित झालं. आज कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी PC मोहन यांनी कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकसहित अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. मोहन यांनी वारंवार विनंती करूनही हा गदारोळ न थांबल्यामुळे लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. दरम्यान विरोधी पक्षांना सदनाच्या प्रतिष्ठेबद्दल काहीही आदर नाही हे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येतं अशी टीका संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या महिला खासदारांनी मागच्या आठवड्यात पंतप्रधानांच्या आसनापर्यंत जाऊन केलेला गोंधळ म्हणजे लज्जास्पद कृत्य होतं असं ते म्हणाले. भाजपनं, विशेषतः भाजपच्या महिला खासदारांनी याबाबत लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार नोंदवल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. आज जागतिक कडधान्य दिन आहे. कडधान्याबद्दल जनजागृती करणं आणि शाश्वत कृषी अन्न प्रणालीमध्ये त्यांची मूलभूत भूमिका समजून घेणं या उद्देशानं हा दिवस पाळला जातो. या दिनाचं यावर्षीचं घोषवाक्य जगातली कडधान्य पारंपरिक साध्या धान्यांपासून उत्कृष्ट पौष्टिकतेपर्यंत हे आहे. राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मंत्रालयात आपला पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तसंच चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण केलं. आगामी राज्य अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या तयारीला वेग आला आहे. उद्यापासून जिल्हा नियोजन समितीच्या आणि विभागीय आढाव्यांच्या बैठका सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. जिल्ह्यांच्या गरजा ओळखून विकास कामांना गती देण्यावर शासनाचा भर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमधली तपासणी तसंच उपचार हे 23 ऑगस्ट 2023 शासन निर्णयानुसार निःशुल्क असल्याचा निर्वाळा राज्य सरकारनं दिला आहे. या वैद्यकीय सेवेसाठी शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसारित केलं होतं, मात्र नागरिकांच्या सनदेत अनवधानानं समाविष्ट झालेले 2015 सालचे दर हटवण्यात आल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात शुद्धीपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी उद्या पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसंच अकोला जिल्ह्यात पोलीस शिपाई भरती 18 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीनं पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीनं होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. बीड पोलीस दलात 174 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक राहणार असून प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी केलं आहे. राज्यातल्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं हेल्थ कार्ड बनवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी दिली. ते काल नाशिक इथं आदिवासी विकास विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. आश्रमशाळेवर नियुक्त नर्सद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्यविषयक सर्व माहिती डिजिटल हेल्थ कार्डमध्ये संकलित केली जाईल असं उईके यांनी सांगितलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10